अध्याय 14वा श्लोक क्रमांक 20 गुणान एतान अतीत्य त्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्यु जरा दुखैहि विमुक्तो मृतम अश्नुते। आता निर्गुण असे आनिक ते तो जाणे अचूक जे ज्ञाने केले टीक तयाचिवरी। किंबहुना पंडुसुता ऐसी तो माझी सत्ता तावे जैसी सरिता सिंधुत्व का। नळीके वरुणी उठिला जैसा शुक शाखे बैसला तैसा मूळ अहंते वेठिला तो मी म्हणवली। अगा अज्ञानाची निगा जो घोरत होता बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चेईला की। पै बुद्धिभेदाचा आरिसा तया हातोनी पडिला वीरेशा म्हणवली प्रतिमुखा भासा मुकला तो। देहाभिमानाचा वारा आता वाजो ठेला वीरा ते ऐक्य वीची सागरा जीवेश आहे। म्हणवली मद भावेसी प्राप्ती पाविजे तेने सरिसी वर्षांती आकाशी घन जात जेवी। तेवी मी होऊन निरुता मग देहींशीये असुता नागवे देह संभूता गुणांसितो। जैसा भिंगाचे निघरे दीप प्रकाशू नावरे का मे विजेची सागरे वड वांदळू। तैसा आला गेला गुणांचा ओधू न मळले तयाचा मी देही जैसा व्योमींचा चंद्रजळी। तिन्ही गुण आपुला लिये प्रौढी देही नाचविती बागडी तो पाहोही न धाडी अहंते ते। हा ठायवरी नेहटोनी ठेला अंतरी आता काय वर्ते शरीरी हेही नेणे। सांडेने आंगींची खोळी सर्प रिगालिया पाताळी ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले। का सौरभ्य जीर्णी जैसा अमोदू मिळेनी जाय आकाशा माघारा कमळ कोशा नये चितो। तै स्वरूप समरसे ऐक्य गा झाले जग तैसे तेथ किन धर्म हे कैसे नेणे देह। म्हणवनी जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहींची ठेले कारण नाही तया। घटाचिया खापरिया घटभंगी फेडलिया महदाकाश अपैसया आलेची जालेची असे। तैसी देहबुद्धी जाये जई आपणपा आठव होये तई आन काही आहे ते वाचोली। येणे थोर बोधलेपणे तयासिगा देही असणे म्हणवनी तो मी म्हणे गुणातीत। यया देवाची या बोला पार्थू अतिसुखावला मेघे संबोखिला मोरू जैसा।
हरी हरी वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखाव बोधे जनस्य ये जांगलिकाय माने संसार हाला हल मोह शांतये। पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। आयुष्य हे जी रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. आयुष्याला रत्नपेटी असं समर्थांनी म्हटलं म्हणजे खूप मौल्यवान अशा गोष्टी आयुष्याच्या चौकटीमध्ये मिळालेल्या आहेत. ही रत्नपेटी आहे, त्याच्यामध्ये अनेक रत्न आहेत, त्यातच भजन रत्न आहेत. परमार्थाचं काम हे भजन रत्नाशी आहे, त्यामुळं समर्थांनी भजन रत्नाबद्दल सांगितलं. सुंदर सुंदर अशी भजन रत्न, गोमटी भजन रत्न या आयुष्यरूपी रत्नपेटीमध्ये आहेत, याकडे ते आपलं लक्ष वेधत आहेत. ईश्वरी अर्पून या लुटी आनंदाची करावी, ही भजन रत्न आहेत, ती ईश्वराला अर्पण करावीत आणि आनंदाची लयलूट करावी असं समर्थ म्हणतात. आपण सहज बोधामध्ये राहणं ही सहजावस्था, जी सामान्यपणाने फारच कठीण आहे कोणालाही, बोध झाल्यानंतर सोपी आहे. खरं म्हणजे तीच सहज आहे, पण बोध नसल्यामुळं ती तूर्त सहज नाही. ज्याला आचार्यांनी उत्तमा सहजावस्था असं म्हटलेलं आहे, परमात्मा भावामध्येच राहणं, परमात्मा आहोत परमात्मा भावामध्ये राहणं, जे आहोत त्या भावामध्ये राहणं, श्रीमंत आहोत, सहजच श्रीमंतीच्या आत्मविश्वासामध्ये राहणं. कलाकार आहोत तर कलाकार आहोत याची सहज आठवण असणं, गायक आहोत सहज आठवण असणं, पुरुष आहोत सहज आठवण असणं, स्त्री आहोत सहज आठवण असणं, परमात्मा आहोत सहज आठवण असणं, सहज सच्चिदानंद स्वरूप देहबुद्धीवर न येणं, विकारामध्ये न सापडणं, मत्सर द्वेष अहंकार याचा वारा लागू न देणं, न लागणं, हे खरं म्हणजे सहज असलं पाहिजे. पण ही सहजावस्था आपल्याला तूर्त नाही, म्हणून हे जरी भजन रत्न असलं तरी कोणाकरता आहे, जसं स्वरूपानंदांकरता आहे, ज्ञानवानकरता आहे, रमण महर्षींकरता आहे, ज्ञानवानकरता आहेच आहे, समर्थांकरता आहे, स्वामीजींकरता आहे. आपण ऐकून ठेवलं, ध्यान हे भजन रत्न आहे, एकरूपतेचं साधन आहे. ध्यानाकरता जर कशाची आवश्यकता असेल तर अंतःकरण वृत्ती मध्ये साक्षीभाव असणं गरजेचं आहे ध्यानाकरता. अंतःकरण वृत्ती ध्यानाच्या वेळेला साक्षीत्वानी असली तर विचारांकडे वेगळेपणाने पाहता येईल, तर विकारांकडे वेगळेपणाने पाहता येईल, तर विकारांमध्ये सापडणार नाही, विचारांमध्ये सापडणार नाही, मनाच्या मागे धावणार नाही. म्हणून ध्यानासारखं जर भजन रत्न आपलंसं करायचं असेल तर ध्यानाच्या वेळेला अंतःकरण वृत्ती साक्षी भावाने भरून गेलेली असली पाहिजे, मग ध्यान सोपं आहे. मग साक्षीत्वाच्या योगानी वृत्तीशून्यता आणि वृत्तीशून्यतेच्या पश्चात ज्याला वृत्तीशून्यता अनुभवाला आली ती साक्षी वृत्ती देखील नाहीशी होणं, आणि ज्यांनी ती साक्षी वृत्ती धरून ठेवलेली होती त्याला स्वरूपाचा बोध होणं, परमात्म्याशी समरसता प्राप्त होणं. आपण अव्यय अज अविनाशी चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप अशा बोधाला प्राप्त होणं। स्वरूपाचा बोध होणं आणि असा बोध झाल्यानंतर ध्यानाची क्रिया, ध्यान आणि ध्यानाने प्राप्त झालेला बोध हे सर्व देहभावावर आल्यावर, ध्यानातून उतरल्यावर देहभावावर येतो। कोणीही ईश्वर चरणी अर्पण करणं हा बोध तुमच्या कृपेने प्राप्त झाला, तुम्हाला अर्पण करतो आहोत, तुमच्याच आशीर्वादाने हा बोध आता टिकून राहो अशी प्रार्थना करणं, ईश्वरी अर्पणिया लुटी आनंदाची करावी। नामस्मरण करतो आहे, नामस्मरण करण्यासाठी अंतःकरण वृत्ती ही ज्याचं नाम आपण घेतो आहोत तो श्रेष्ठ आहे अशा भावनेने भरून जाणं गरजेचं आहे। जो नाम घेतो तोच स्वतः जर श्रेष्ठ समजत असेल तर तो काय नाम घेणार। ज्याचं नाम घ्यायचं आहे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे अशा प्रकारचा भाव नाम घेताना अंतःकरण वृत्ती ही ज्याचं नाम घेतो आहोत त्याची महत्ता त्याची श्रेष्ठता मान्य करून नामाला सुरुवात करायला पाहिजे। आणि नाम घेता घेता आपल्या स्वतःला अगदीच विसरून आता फक्त रामच उरला, आता फक्त प्रभूच उरला, आता फक्त तोच उरला, मीचा संपूर्ण नाश ऱ्हास झाला आणि तो सच्चिदानंद आता केवळ आनंदच शिल्लक राहिला। नामाच्या योगाने आनंदाला प्राप्त झाला। ज्याचं नाम घेऊन आनंद प्राप्त झाला त्यालाच तो आनंद देखील समर्पित करावा। नामाच्या पश्चात आणि आपल्या स्वतःला विसरलेलेच होतो नामाच्या वेळेला आणि आनंदच उरलेला होता तोच आनंद शिल्लक राहावा, लुटी आनंदाची करावी। आता मध्ये फार प्रापंचिक गोष्टी नको यायला, आल्या तरी स्वार्थ बुद्धीने त्याच्याकडे नको पाहायला, थोडी व्यापक भूमिका थोडी प्रेमाची भूमिका अशी असावी। नाम घेत असताना नाम हे बलवत्तर साधन आहे ध्यानासारखंच। नामानंतर देखील सर्वत्र तो राम भरून राहिलेला आहे, परमात्मा भरून राहिलेला आहे, अशा प्रेमाने नाम स्फुरत राहणं राम राम असं म्हणत असताना वस्तुमात्रामध्ये देखील परमात्मा भरून राहिलेला आहे अशी दृष्टी विकसित होणं, किंवा नाम घेत असताना जो नाम घेतो आहे तो आपण स्वतःच रामरूप होऊन गेला म्हणजे परमात्मा स्वरूप होऊन गेला, आनंद स्वरूप होऊन गेला असं अनुभवतो आहे। आणि मग नंतर तो सगळा अनुभव हा ईश्वराला अर्पण करतो आहे, सद्गुरूंना अर्पण करतो आहे। मला ईश्वरापेक्षा सद्गुरू जवळचे वाटतात, सद्गुरू हेच ईश्वर वाटतात। त्यांच्या कृपेने हा अनुभव आला, त्यांना अर्पण करावं आणि आपण मिळालेल्या समाधानात केवळ राहावं। ईश्वरी अर्पणिया लुटी आनंदाची करावी। खरं म्हणजे जीवन अतिशय सोपं आहे, अशा प्रकारे सहजावस्था ध्यान चिंतन, चिंतनाकरता अंतकरण वृत्ती ही सूक्ष्म होणं गरजेचं आहे. आपण पाहिली चिंतनाची साधना, अंतकरण वृत्ती सूक्ष्म होण्यासाठी त्याच्यातली जडता जाणं गरजेचं आहे. म्हणून कामाची भावना, विकारांची भावना आपल्यापाशी नाही असा संकल्प केला की हळूहळू चित्ताला तरलता येते, अंतकरण वृत्ती तरल होऊन जाते आणि त्या तरल अंतकरण वृत्तीमध्ये चिंतनाने परमात्म स्वरूपाशी एकरूपता साधता येते. या सगळ्या बसून करण्याच्या साधना आहेत, उपासना आहेत. सहसा केली न जाणारी किंवा घरातली कोणीतरी एखादीच व्यक्ती करत असलेली साधना म्हणजे पूजा. तेही बऱ्याच घरांमध्ये ते पूजेचं कर्तव्य हे भगिनी वर्गाकडे सोपून दिलेलं असतं की तुम्ही पूजा वगैरे आपली करा तुमच्यावरून. कारण हल्लीचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर 8 वाजता बाहेर पडतो, 8:30 वाजता बाहेर पडतो, ध्यान करू की पूजा करू, पत्नी म्हणते की मी पूजा करते तुम्ही ध्यानाला बसा, असं काही घडू शकतं. मी पूजेचा अद्भुत प्रकार स्वामीजींकडे पाहिला. मला स्वामीजींची पूजा फारशी कधी पाहायला मिळाली नाही, थोडी बहुत अगदी क्वचित कधीतरी. पण स्वामीजी आणि सरलाताई दोघं मिळून पूजा करायचे. जे त्यावेळेला सरलाताई स्वयंपाकघरात न थांबता कधी कधी पुरुषही घरात पूजा करतात, घरात एकच व्यक्ती पूजा करते, पण ते दोघं मिळून पूजा करायचे. त्या फोटो पुसायचा, गंधव काढायचा फोटोचं लागलेलं, स्वामीजी देवाला स्नान घालायचे, दोघं मिळून स्तोत्र म्हणायचे. ही दोघं मिळून करत असलेली पूजेची साधना, त्यांची साधनाच ती जवळपास पाऊण तास चालायची. मी कुठेही दोघांनी मिळून केलेली अशी पूजा कधी पाहिली नाही. पूजा करत असताना आपण आपली अंतकरण वृत्ती भक्त भावनेने भरलेली असावी आणि ज्याची आपण पूजा करतो आहोत ती मूर्ती असली तरी ब्रह्म आहे, ती ब्रह्माची प्रतिमा आहे अशी भावना असावी. एरवी ब्रह्माची कशी पूजा करायला मिळेल, ज्याला रूप नाही, ज्याला नाम नाही, ज्याला व्यक्तता नाही, जो अलक्ष आहे, अचिंत्य आहे. पण ती मूर्ती ही जणू आता साकार झालेलं ब्रह्म माझ्या पुढे असलेलं. रामकृष्णांना त्या साधुभुवांनी रामलल्लाची मूर्ती दिलेली होती, ती मूर्ती म्हणजे त्या रामलल्लाची मूर्ती या साधुभुवांकरता ही सगुण होती आणि प्रत्यक्ष होती. आणि आश्चर्य म्हणजे साधुबुवा अनेक ठिकाणी गेलेले होते ती मूर्ती घेऊन जायचे, तर बाकीच्या सगळ्यांना हा साधुबुवांच्या मनाचा खेळ वाटायचा. ते ती मूर्ती अगदी जपायचे, त्याची पूजा करायचे, ती त्यांना प्रत्यक्ष होती. पण साधुबुवांना रामकृष्ण हे अशी एकच व्यक्ती भेटले की साधुबुवांसारखी रामकृष्णांना देखील ती प्रत्यक्ष झाली. आता अनुभव साधुबुवांनाच केवळ येत नव्हता, तर रामकृष्णांना देखील येत होता, ते शोधायला जायचे. बाहेर कुठेतरी रामलल्ला गेलाय म्हणून हाक मारायला जायचे, इतके त्या भावनेने भारले गेलेले होते. ही फार दुर्मिळ भावना आहे, पूजा अनेक लोक करतात पण अशी कोणती तरी भावना प्राप्त होणं. सुरुवातीला रामकृष्णांकडे विवेकानंद जेव्हा जायला लागले तेव्हा आणि अगदी पूर्वपर्यंत देखील, म्हणजे त्यांच्यावर विश्वास बसल्यावर देखील कधी कधी विवेकानंदांच्या मनात अविश्वास निर्माण व्हायचा. त्यांना वाटायचं की यांना काहीतरी थोडा तरी प्रॉब्लेम आहे, यांचं हे भास आहेत असं विवेकानंदांना वाटत होतं. त्यांना ही भावाची भाषा कळायची नाही. जर आपण पूजा ज्याची करतो आहोत तो ते ब्रह्म आहे अशी भावना झाली तर किती फरक पडून जातो, किती फरक पडून जाईल. आपल्याला पंढरपूरला अनुभव आहे आणि हा एकट्या दुखत्याला नाही, आपल्या बरोबर असणाऱ्या शेकडो लोकांना हा अनुभव आहे. की विटेवर परब्रह्म उभा आहे, विटेवर जे आहे ते सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे, असा श्रीहरी विटेवर उभा आहे. पण ही दृष्टी सातत्याने असणं गरजेचं आहे. पूजा करणाऱ्याची जर अशी सातत्याने दृष्टी असेल तर त्याच्या अंतःकरण वृत्तीत झपाट्याने फरक पडत जातो. म्हणून मी म्हटलं की स्वामीजींच्याकडं स्वामीजी जी पूजा करत होते ती पूजा करत असताना वेगवेगळी स्तोत्र म्हणत असत, ती स्तोत्र म्हणत असताना त्यांची अंतःकरण वृत्ती, ज्यांची पूजा आपण करत आहोत ती देवता आहे आणि ती ब्रह्म आहे अशी अशी असायची. त्यांच्यासारख्या स्वरामध्ये धाव पाव गा गोविंदा, हाती घेवो निया गदा, करी माझा कर्मांचा चेंडा, सच्चिदानंदा श्रीहरी असं त्यांच्या स्वरामध्ये म्हणता येईल. पण त्यांचा भाव जो होता तसा भाव कसा आणणार? ते दोघं मिळून पूजा करायचे आणि आरती करताना रविवारी रात्री त्यांच्या घरी केंद्र असे, तर आरती करत असताना मला अनेक वेळेला असं दिसलेलं आहे, माझ्या दृष्टीने दिसलं की ते ज्ञानोबांची आरती करतात, म्हणजे समोर ज्ञानोबाच बसलेले आहेत आणि ज्ञानोबांची आरती करतायत. आरती रामचंद्रा स्वामी स्वरूपानंदा सच्चिदानंद वृत्ती, आरती रामचंद्रा स्वामी स्वरूपानंदा सोहम हंसारूढ तुम्ही सोडवाया भव पंथा असं म्हणत असताना समोर स्वरूपानंद आहेत अशा भावाने ते आरती म्हणत होते असं मला दिसलेलं आहे. मला त्या आरतीचं फार आकर्षण वाटत होतं. अशा प्रकारची पूजा, ज्याची पूजा करतो आहोत तो ब्रह्म आहे अशी सुरुवातीला भावना करावी. जर सवयीनी असं असू शकेल की स्वामीजींना अशी भावना करता येत नसेल, भावना करावी लागत नसेल, त्यांची सहज असेल। आमच्या घरी देखील माझी आई पूजा करते, कधी माझ्यावर जेव्हा पूजेची वेळ येते तेव्हा मी थोड्या स्वस्थ बसतो आणि परब्रह्म स्वरूपाचं चिंतन करतो, अंतःकरण वृत्ती परमात्म्याच्या भावाने भरून जाते। मग डोळे उघडतो, मग छोटा बाळकृष्ण असो, अन्नपूर्णा असो, शालिग्राम असो, गणपतीची मूर्ती असो, ती मूर्ती चिन्मय आहे अशा भावनेने पाहण्याचा अभ्यास करतो। मला ते जमलेलं नाहीये, पण अशा भावनेने पाहण्याचा अभ्यास करतो। कधी कधी खूप जमतं, आणि मग समाधान प्राप्त होतं। अशा प्रकारची पूजा करावी, आणि पूजा केल्यानंतर पूजून देव पहावा असं जसं म्हणतात तसं मोठ्या अतृप्ततेने एकदा पहावं डोळे भरून, हा सगळा भावाचा प्रांत आहे। इथं बुद्धीमध्ये आणू नका, आणि मग परत सगुणापासून निर्गुण परमात्म्यापर्यंत ब्रह्माची आपण पूजा केली अशा भावने थोडा डोळे मिटून स्वस्थ बसू, आणि मग उठावं, आणि जे समाधान वगैरे प्राप्त झालं ईश्वराला अर्पण करावं, आणि त्या समाधानामध्ये मला आता सगळा दिवस माझा जावो अशी प्रार्थना करावी। ईश्वरी अर्पणिया लुटी आनंदाची करावी, जो काही आता उर्वरित वेळ आहे तो आनंदाने मला व्यतीत करायचा आहे। आता या पूजेपासून मिळालेला जो आनंद आहे त्या आनंदातच मी उर्वरित काळ काढेन असा संकल्पही करावा। आपण एक 2-3 मिनिटं शांत बसू, थोडं चिंतन करू।
हरी 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 स्वामी जी स्वामी जी राम हरी हरी प्रभु प्रार्थना है अजून एक भजन रत्न है आपल्याला प्रार्थना करता येते आपल्या व्यावहारिक उपयोगा करता आपल्याला बऱ्याचदा प्रार्थना करता येते तेव्हा अगदी आय बेग असे शब्द देखील आपण कागदावर लिहितो असंही होतं अगदी रजा मागताना देखील लोक असे शब्द लिहितात पण ती खरी प्रार्थना असेलच असं नाही प्रार्थना करत असताना आपली अंतःकरण वृत्ती अति लीनतेची अति नम्रतेची असणं खूप गरजेचं आहे ज्याची प्रार्थना आपण करतो आहोत तो आपल्याला काही देणार आहे आणि आपण त्याच्याकडे काही मागतो आहोत असा भाव प्रार्थनेच्या वेळेला असावा नाही का प्रार्थना ही ज्याची प्रार्थना आपण करतो त्याची कधी कधी स्तुतीही असते स्तोत्रही असतं या सर्व वेळेला आपण अति लीन होऊन ते स्तवन करणं गरजेचं आहे दुकानात स्वामीजी प्रार्थना करत असत ती प्रार्थना हा एक पाहण्याचा अनुभवण्याचा आणि अभ्यासाचा असा विषय नक्की होता स्वरूपानंदांची प्रार्थना म्हणायचे मग आरत्याही करायचे त्या सगळ्या वेळेला मी मगाशी आरतीबद्दल तर सांगितलंच पण ते जी प्रार्थना करत असत ती अतिशय जिवंत होऊन समोर उभी राहायची तुकाराम महाराजांनी लिहिलेली एक प्रार्थना तर माझ्या खूप लक्षात राहिली आहे ते कोणती करुणी विनवणी ते समोर असलेल्या स्वरूपानंदांच्या फोटोकडे तिजोरीवर स्वरूपानंदांचा फोटो होता आणि त्याच्याबरोबर समोर ते बसायचे मध्ये 6 फुटच अंतर होतं जास्त नाही 8 फूट अंतर मध्ये होतं 8 फुटाचीच रुंदी दुकानाला किंवा 9 फुटाची रुंदी पण ते दृष्टिक्षेप टाकायचे आणि मग प्रार्थना म्हणायला सुरुवात करायचे तो दृष्टिक्षेप तुम्ही कधी धारा काढताना गाय पाहिली असेल धारा काढताना आणि तुम्ही कधी त्याच्याऐवजी आपल्या मुलाला पाचताना गाय पाहिली असेल धारा काढायच्या ऐवजी त्याच्या आधी ते वासरू आईकडे कशा नजरेनी पाहतं हे तुम्ही कधी पाहिलं असेल आणि गाय देखील आपल्या वासराकडे कशी ममत्वानी पाहते हे कधी तुम्ही जर पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल। स्वामीजी अशा वासराच्या भावनेनी त्या दृष्टीने स्वरूपानंदांकडे पाहतात असं मला वाटायचं। आणि असं वाटल्यामुळं मी त्यांच्याकडे वासराच्या दृष्टीने पाहायचो, सहजच व्हायचं ते। आणि मग ते प्रार्थना म्हणायला सुरुवात करायचे, करुणी विनवणी पायी ठेवितो माथा पायी ठेवितो माथा परिसावी विनंती माझा पंढरी नाथा माझा द्वारका नाथा असो नसो भाव आलो तुझी या पाया असो नसो भाव आलो तुझी या पाया असं म्हणताना ते परत एकदा स्वरूपानंदांकडे पाहायचे। कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया पाहे पंढरी राया अखंडित बैसावे ऐसे वाटते पाई ऐसे वाटते पाई साहो नी संकोच ठाव थोड़ा सा दे। तेव्हा खरच ते विनवणी करता है असं वाटायचं। तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी तुझी वेडी वाकुडी नान भव पाश हाते आपुल्या तोडी हे किती आर्ततेने म्हणता येऊ शकत हे त्यांच्याकडे पाहून समजायचं। ते भगवद्गीतेची प्रार्थना म्हणायचे, प्रवचनाच्या आधी ते भगवद्गीतेची प्रार्थना म्हणायचे, मग नंतर त्यांना दम लागायला लागला तेव्हा दुसरी व्यक्ती प्रार्थना म्हणायला लागली। आता जे प्रवचनाच्या आधी प्रार्थना म्हटली जाते मुकम करोति वाचालम ते प्रवचनकाराच्या ऐवजी वेगळी व्यक्ती म्हणते, पण तसं पूर्वी होत नसे। ते स्वतःच ती प्रार्थना म्हणायचे, त्यांना ती प्रार्थना म्हणताना पाहणं हा देखील एक सोहळा होता असं मला वाटतं। हात जोडलेले असायचे, तल्लीन झालेले असायचे, आणि मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरीम याच्याबद्दल आपल्याला काही शंका नाही, अगदी ते सत्य आहे। यत कृपा तमहम वंदे परमानंद माधवम असं म्हणताना ते खरच प्रार्थना आपण प्रवचन करणार आहोत यानंतर, तर तुमचं सामर्थ्य असं आहे की तुम्ही मुक्याला देखील वाचा द्याल, पंगू देखील गिरी लंघून जाईल, आणि मग नंतर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म अगदी जसेच्या तसे शब्दामध्ये जसे अर्थ आहेत तसे अर्थ आणि अर्थ त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असे। आणि ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं तेव्हा त्या रणांगणावर अर्जुनाच्या प्रती बोध करणारे भगवंत स्वतः नारायण हे जणू ते पाहत आहेत असं मला तरी वाटायचं. ते त्यांच्या चेहऱ्यावरून तसं समजायचं. आणि नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे असं म्हणताना नेहमी त्यांची मान अशी हालायची. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे असं म्हणताना म्हणजे व्यासांची जी महती आहे ती महती प्रत्येक वेळेला त्यांच्या नजरेसमोर येत असे. मी तुम्हाला प्रार्थनेबद्दल सांगतोय पण स्वामीजी करत असलेल्या प्रार्थनेबद्दल मी तुम्हाला सांगतोय. प्रार्थनेने चित्तशुद्धी होते. प्रार्थनेमध्ये चित्ताला प्रसन्नता देण्याचं सामर्थ्य भरून राहिलेलं आहे. गांधीजी प्रार्थना करत असत आणि गांधीजींनी असं लिहून ठेवले की राजकारणाच्या धकाधकीत आणि गडबडीत जो वेळ दिवसाचा जातो प्रार्थनेला बसलं की सगळं नाहीसं झाल्यासारखं होतं. म्हणून प्रार्थनेचा अनुभव आपणही तशाच तऱ्हेनी तशाच अंतरंगतेने घ्यायला पाहिजे. ही जी प्रार्थना त्यांनी दम लागतो म्हणून केवळ बंद केली ते घरी प्रवचन असत तिथून सत्यसाई मिलामिला जसे यायला लागले तसे ते रिक्षाने यायचे. सुरुवातीला घाईघाईनी चालत बादशाहीच्या गोळापर्यंत यायचं. तिथं रिक्षाकरता उभं राहायचं. रिक्षा थांबायचा नाही थांबायचा असं करत एखादी रिक्षा त्यांना घेऊन यायची तिथं आणि घाईघाईने जिने चढून यायचे. तर ते देखील त्यांनी तिथं दुकानात अनेकांना विचारलेलं मलाही विचारलं त्यांनी की मी जी प्रार्थना म्हणतो तर ती अनेक आणि कोणी म्हटली तर काय वाटेल कसं होईल. तेव्हा कोणी त्यांना असं म्हटलं की स्वामीजी तुम्हीच म्हणा तुम्हीच म्हटलेली छान वाटते. तेव्हा ते बरोबर आहे पण मला हल्ली दम लागतो म्हणाले. आणि म्हणून मग ती प्रार्थना दुसऱ्याकडे म्हणणं हे त्यांनी सुरू केलं त्यांच्याकडे सोपवलं आणि मग परत तशी प्रार्थना कधी ऐकायला मिळाली नाही. मला म्हणाले की ही प्रार्थना दुसऱ्या कोणाला म्हणायला सांगितली तर कसं होईल. म्हणलं स्वामीजी आपणच ठरवा. आपल्याला जर तसं वाटत असेल तर कोणाला तरी आपण सांगू. त्यांनी मीनाताईला ती प्रार्थना म्हणायला सांगितली आणि मग मीनाताई ती प्रार्थना म्हणत असे. प्रार्थनेमध्ये जसं लीन होऊन मागणं याच्याकरता लीन होणारी अंतर्वृत्ती अंतःकरण वृत्ती आवश्यक असते तसं कधी कधी प्रार्थना अतिशय तृप्त अंतःकरण वृत्तीने देखील म्हटली जाते. ही जी तृप्त अंतःकरण वृत्तीने म्हटली गेलेली प्रार्थना आहे ती प्रार्थना म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान आहे. सगळी भगवद्गीता सांगून झाली. ही आम्ही जी शब्द सृष्टी निर्माण केली ती शब्दसृष्टी ब्रह्माने निर्माण केलेल्या शब्दसृष्टी सारखी सामर्थ्यशाली आहे. विश्वामित्रांनी निर्माण केलेल्या प्रतिसृष्टीमध्ये त्रिशंकूचा दोष होता असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि असं अतिशय तृप्त त्यांनी संप्रदायाला स्मरलं. हा कसा संप्रदाय चालत आला त्याचं वर्णन केलं आणि मग त्यांनी केलेली ती प्रार्थना आहे आपल्या सद्गुरूंना. म्हणजे स्वतः अतिशय तृप्त समाधानी स्वतःच्या ठिकाणी स्थित तरीही नम्र भाव आणि आपल्यापेक्षा जो कोणी वरिष्ठ आहे तो म्हणजे सद्गुरु, त्यांना सगळ्या सेवा करता म्हणून त्यांनी मागणी केली. पसायदान जे रचलं की माझ्या या वाघ यज्ञाने तुम्हाला संतोष व्हावा, तुम्ही संतोषावं आणि मला पसायदान आपण द्यावं जे खळांची व्यंकटी सांडो, दुष्ट दुर्जनांची वाईट बुद्धी नाहीशी होवो. अतिशय तृप्त मनोभूमिकेतून केलेली प्रार्थना आहे. तशीही कधी आपलीही मनोवृत्ती खूप तृप्त असते, त्या तृप्त मनोवृत्तीत देखील प्रार्थना करायला हरकत नाही जगताकरता, जगताच्या कल्याणाकरता. म्हणून एखादा चांगला कार्यक्रम झाल्यावर पसायदान म्हणण्याची जी रीत आहे, तृप्ततेनंतर केली जाणारी प्रार्थना हे पसायदानाचं स्वरूप आहे असं असल्यामुळं पसायदान म्हटलं जातं. आता इतकी चांगली मनोवृत्ती झाली, या चांगल्या मनोवृत्तीने जगताचं कल्याण व्हावं अशी भावना, हे प्रार्थनेचं अजून एक वैशिष्ट्य आहे. अशा प्रार्थना शांती मंत्राच्या रूपाने उपनिषदांमध्ये देखील आलेल्या आहेत. सर्वेपि सुखिनः सन्तु, ऋषी तृप्त होते. म्हणून जशी लीन भावाने प्रार्थना केली जाते तशी तृप्त भावनेने देखील प्रार्थना केली जाते. तसं प्रार्थना म्हणण्यामागं अजून एक अंतःकरण वृत्तीचा भाव आहे, तो म्हणजे जगताचं दुःख पाहवत नाही, तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी, कल्याण करी राम राया. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या प्रार्थनेमध्ये आणि समर्थांनी केलेल्या प्रार्थनेमध्ये अंतर, समर्थांची तळमळ तळमळ होत होती हे आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसाद म्हणून पसायदानाची प्रार्थना केली. हा संतान संतांमधला फरक आहे, याच्यामध्ये तुलनेचा कोणताच भाग नाही. मी सांगतोय अशा करता की या सगळ्या मनस्थितींमध्ये प्रार्थना करता येते. ही प्रार्थना मुळातच ईश्वराला अर्पण असते अथवा सद्गुरूंना अर्पण असते, त्यामुळे बाकीच्या ज्या साधना आहेत त्या साधना केल्यावर त्याचे अहंता जाण्यासाठी मग अर्पण आणि मग आनंदाची लुटी. तर प्रार्थनेचं महात्म्य असं आहे की प्रार्थना करत असतानाच अर्पण आहे आणि समाधान आणि शांती आहे. प्रार्थनेच्या शेवटी शांती मिळाली पाहिजे. आपल्या केंद्रात प्रार्थना म्हटल्या जातात. प्रार्थना या साधना आहे अशा पद्धतीने प्रार्थनेकडे पाहून नेहमी म्हणाव्यात, नेहमी म्हणाव्यात. त्याच्या अंती चित्ताला अतिशय समाधान आणि शांती मिळाल्या खेरीज राहणार नाही, कारण ज्या भावना कोंडलेल्या असतात त्या प्रार्थनेने एकदम मोकळ्या होऊन जातात आणि मग उरते ती शांतीच, समाधानच. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृथक्. शांति शांति. हरी 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 स्वामी जी स्वामी जी नारायण प्रभु प्रभु राम। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।